भाग 33 जर आपण पाप करा. लूक याना 15:11-32 वचन आणि 1 योहान 1:7-1 वचन. जर एखादा माणूस पाप करना तेव्हा काय होईल? येशू ख्रिस्त एक गोष्ट सांगना. एक जुवान माणूस घर सोडीन लांब गया आणि त्यांनी ती गाव म खूप वाईट गोष्टी कर्यात. व्यभिचार, दारू, तंबाखू, खूपच गोष्ट्या वाईट करा आणि आपला पैसा वाईट गोष्टी साम उडाई टाकना. तव ती देश म मोठा दुष्काळ पडना. त्यांना सगळा पैसा वाईट गोष्टी साम उडाई टाकना आणि मग तो उपाशी राहावाला लागना. तो गरीब होईना, मग त्याला वाईट गोष्टींना पश्चाताप होईना. मग तो सांगना, मी देव आणि माना वडीलना समोर पाप करा आणि मग तो शुद्धीवरुना आणि आपला वडीलना घर जावाना विचार करा. मग एक दिवस तो आपला वडीलना घर जावाला निघना. त्यांना सांगाना होता, मै खूप वाईट गोष्टी कर्यात, तरी सुद्धा त्यांना वडीलनी त्यांनावर खूप प्रेम करा. तरी सुद्धा त्यांना वडील त्यावर खूप प्रेम करा आणि त्याला जवळलीना. आणि त्या पोऱ्याला हे दिसनी त्यांना वडील पळत घ्या आणि त्यांना गळाम भेटलीनी त्यांना मुकालीना. आणि त्यांनावर प्रेम करा आणि त्यांना बठा गुन्हा माफ करात. त्याला परत त्यांनी घरमलीना. तसा जर आपण पाप करा आणि खरा अंतकरणानी पश्चाताप करा आणि देव ती ओळख आणि देव आपली पापणी क्षमा कर आणि आपल्यावर अशाच प्रेम कर. जो माणूस पापणी क्षमा मांग देव त्या मईल आणि देव त्याला क्षमा कर. त्यांनीसाठी स्वर्गमदेव आनंद कर. Thank you.